भाई लड़की की खूबसूरती के साथ अगर शहर का कंपैरिजन करना है तो शहर को भी उतना ही खूबसूरत रखना पड़ेगा, है ना। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर शो सुरू आहे तुमचा फेवरेट वाला। जी हाँ, सारा तो हाजिर है आपके संग यहाँ पर बात करने के लिए। आणि आज आपण बोलतोय एका अशा मायमाऊली बद्दल की जिने खरंच एक नाही दोन नाही तर तब्बल 21 वर्ष घरामध्ये शिकवणी घेऊन आपल्या मुलांना खूप शिकवलं आणि आज त्यांची मुलं परदेशात जाऊन आपली भारतीय संस्कृती सुद्धा जपतात। जी हा, मैं बात करू आपल्या नांदेडच्या अलका चिंतामणी बागडे यांच्याबाबत। अलकाताई, आम्हाला सांगा की 21 वर्षे शिकवणी घेत असताना कुठे जाणं येणं नाही किंवा मुलांना सुट्ट्या देणं नाही, तरी अशा वेळेला बऱ्याच वेळेला मन मारावं लागलं की नाही?
नाही नाही, मन तर मारावंच लागलं, पण खूप कष्टाने केलं ते। म्हणजे जागरण पाहिलं नाही, उपाशी पाहिलं नाही, मुलांनी पण काहीच म्हणजे हट्ट केला नाही। बिन तेलाचं म्हणलं तरी खाल्लेलं आहे। म्हणजे कुठलाही हट्ट नाही, डोळे झाकून अभ्यास करणं आणि जाणं येणं। आणि आता त्याची अशी परिस्थिती आहे की तो म्हणतो मला ज्या ज्या लोकांनी मला सगळं बालपण नगरला गेलं साथ दिली त्यांना आता मागच्या महिन्यात आला सगळ्यांना भेटून जातो, ऑलरेडी सगळ्यांना प्रेझेंट देतो, सगळ्यांना फोन करतो आठवणीनं, दिवाळीला, नवीन वर्षाला सगळ्यांना फोन करतो, कुणालाही विसरत नाही। आणि मला तर एका शब्दाने सुद्धा दुखवत नाही। माझा आवाज मोठा आहे पण त्यांचा आवाज मोठा नाही।
क्या बात है, आईकडनंच या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये आल्या असतील, नाही का? पण ह्यांच्यासोबत आणखीनही आपल्याला बोलायचं आहे, आणखीनही त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण जरावळात, कारण त्याच्या आधी ऐकूयात येणारे ट्रॅक ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो।